नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 5 दिसांच्या अधिकृत दौऱ्याचो निमणो पांवडो इटलीचो दौरो यशस्वीपणान करून नवी दिल्लीत परतल्या. भारत आनी इटलीन दोनूय देशांनी शेती, म्हत्वपूर्ण खनिजां, आयुर्वेद, विज्ञान आनी तंत्रज्ञान आनी खुबशा क्षेत्रांत कबलात केल्या. रोमांत आपली इटालियन समपदस्थ जॉर्जिया मेलोनी वांगडा दिल्ल्या एका संयुक्त पत्रकार निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हळां की इटली जगभरात डिझायन आनी अचूकते खातीर फामाद आसा, तर भारताची वळख ही विशालता, प्रतिभा आनी परवडपी नवनिर्मितीचे सामर्थ्यशाली केंद्र म्हण आसा.
हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की भारत इटली जॉइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025-2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है. हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं. हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार के 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत क्षयरोगाचे निर्मूलन करपाक भारतान जगातल्या सगळ्यात व्हड तपासणी आणि बेगीन निदान मोहिमापैकी एक हातात घेतल्या असे जिनिवात जागतिक भलायकी सभेच्या 19व्या 17 वेळार फुफ्फुसाच्या भलायकी तपासणीवेल्या मंत्रीपदाचे दृष्टीकोन या विषयाचेर एका कार्यक्रमात उलयताना केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी म्हळे. एआय वरवी भलायकी मळार भारतान केल्ल्या सुरवाती विशीं तांणी सांगले.
Has recently launched the strategy for artificial intelligence in healthcare for India. The future of AI depends on our collective ability to build ethical and human-centric approach. India is known for its pharmacy of the world for its leadership in generic medicines. India's commitment to global health partnership and cooperation was demonstrated during the COVID-19 pandemic through vaccine maitri initiatives under the India supplied 300 million vaccine doses to around 100 countries.
भारतीय वाहन उद्देगाक जगात पहिल्या क्रमांकार हाडपाचे सरकाराचे उद्दिष्ट आसा असे नवी दिल्लीत आयोजित AMCHAM वर्सुकी नेतृत्व शिखर परिषदेत उलयताना केंद्रीय रस्ते आणि येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले. मंत्र्यांनी अधोरेखित केले की देशाचा वाहन उद्योग जपानाक फाटी घालून जगात 3 क्रमांकार आसा. 79 लाख कोटींच्या उलाढालीसयत अमेरिका पहिल्या क्रमांकार, 49 लाख कोटीसयत चीन दुसऱ्या क्रमांकार आणि आता 22 लाख कोटीसयत भारतान 3 स्थान पटकायला असे सांगून गडकरी हांणी म्हळे की भारताच्या वाहन उद्योगाची वर्सुकी वाढ 30-40% आसा.
Ministry total size of the automobile industry was at time was 14 lakh crore. Now the size of the automobile industry is 22 lakh crore and now we have just surpassed Japan and our number is third. The first is USA having the size of 79 lakh crore, second is China 49 lakh crore and India is now 22 lakh crore. Our every year growth is 30-40%. Now our aim is to make Indian automobile industry number one in the world.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात उम्मीद नेटवर्क राष्ट्राक समर्पित केले. उम्मीद म्हणजे युनिक मेथड्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स ह्या असून अनुवंशिक जनुकीय विकारांचेर मात करपाक जैव तंत्रज्ञान विभागाच्या नेतृत्वाखाला हो एक राष्ट्रीय उपक्रम. निदान, समुपदेशन, प्रतिबंध, प्रशिक्षण आणि भौशिक भलायकी जागृता आस्पावित आशिल्ल्या एकात्मिक दृष्टिकोनातल्यान अनुवंशिक जनुकीय विकारांचेर उपाययोजना करप व भारताचा पहिला व्यापक राष्ट्रीय प्रयत्न असा. यावर उलयताना डॉक्टर सिंह हांणी सांगले की देशातल्या लोकांक भलायकी सेवा परवडपी आणि सहज उपलब्ध करून दिवप हे नरेंद्र मोदी सरकाराचे प्राधान्य असा. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21-50 वर्सां मजगती, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान, अणकार करपाचे कसब आणि प्रसारणा खातीर योग्य आवाज असपाक जाय. उमेदवारांनी थारायली फी भरून त्याची पावती जोडून हेड ऑफ आरएनयू खबरां विभाग आल्तिनो पणजी हांगा धाडची. निमणी तारीख 1 जून. शिक्षण मंत्रालयान स्पष्ट केला की शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्वां 2026 ही खासगी विना अनुदानित शाळांक लागू ना, कारण अशा संस्थांक तांचो खर्च भागोवपाक सरकार व थळाव्या प्राधिकरणाकडच्यान कसलेच अनुदान मेळना. आयपीएल क्रिकेटात आयच्या मॅचीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हांच्या मदीं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळ 7:30 वरांचेर खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडात काय सुवातींनी उष्णतायच्या ल्हारांचो अदमास उक्तायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. 20 मे-21 मे मेरेन गोंया खातीर हळडुवो इशारो जारी आसा आणि हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण फुडले 2-3 दीस राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.